ವಂದೇ ಗುರುನಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ತೆಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಂತ. ದೇವ ದ್ವಿಜ ಗುರು ಪ್ರಾಜ್ಞೆ ಪೂಜನ ಅರ್ಚನ ಯಾ ವಿಷಯಾಚಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಪನ್ ಭಗವಂತನಿ ಸಂಗೀತಲಲ ಶಾರೀರ ತಪ ಅರ್ಥಾತ್ ವಾಂಗ್ಮಯ ತಪ ಆಣಿ ಮಾನಸ ತಪ ಯಾ ತಿನ್ಹಿ ಗೋಷ್ಠಿ ಪಾಹತೋ ಆಹೋತ. ಪೂಜನಾ ಕರ್ತಾ ಮ್ಹಣೂನ್ ಶೌಚ ಶುಚಿರ್ಭೂತತಾ ಅರ್ಜವ ಸರಳಪಣ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಅಹಿಂಸಾ ಯಾ ಸರ್ವಾಂಚಿ ಗರಜ ಆಹೆ. ತಸೆಚ ಪೂಜನಾ ಕರ್ತಾ ಅನುದ್ವೇಗಕರಂ ವಾಕ್ಯಂ ಉದ್ವೇಗ ನ ದೇಣಾರ ಭಾಷಣ ಕರ್ಣ ते सत्य असणं प्रिय असणं आणि हितकर देखील असणं तसंच स्वाध्यायामध्ये रमून राहणं असं जे वाङ्मय तप आहे त्याचीही पूजना करता निश्चित आवश्यकता आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत मन प्रसन्न ठेवणं सौम्यता धारण करून असणं मनानी बुद्धीनी चित्तानी ಪ್ರಮಾಣೆ ವೃತ್ತಿ ಠೇವಣಿಯಾ ನಿರಂತರ ಪ್ರಯತ್ನ ಕರಣ ಆಣಿ ಮನೋ ನಿಗ್ರಹ ಸಾಧನ ತಸಚ ಸರ್ವತ್ರ ಶುದ್ಧ ಭಾವನಾ ರಾಖಣ್ಯಾಚಾ ಅಭ್ಯಾಸ ಕರಣ ಹೇ ಜೆ ಮಾನಸ ತಪ ಆಹೆ ಯಾ ಮಾನಸ ತಪಾಚಾ ದೇಖಿಲ್ ಪೂಜನಾಶಿ ನಿಶ್ಚಿತ ಸಂಬಂಧ ಆಹೆ. आपण याच्यावरचं निरूपण पाहिलेलंही आहे आणि त्याच्या बरोबरीने अशा प्रकारचं शारीर वाङ्मय मानस तप पूजनाच्या संदर्भात पाहत असताना सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्ती हे पूजन कोणत्या कोणत्या भावांनी करेल हे देखील पाहिलं. सत्वगुणी असेल तर तो श्रद्धापूर्वक करेल, फळाची इच्छा सेवन करेल आणि समाहित किंवा युक्त चित्त राखून पूजन करेल. तर रजोगुणी व्यक्ती असेल तर सत्कार मान पूजार्थम म्हणजे आपण वंद व्हावं, पूजा करून आपण स्वतः वंद व्हावं अशा भावनेने दंभपूर्वक. तसंच पूजनाच्या बाबत ठाम न राहता आज एकाचं पूजन केलं तर काही वर्षांनी भाव बदलून दुसऱ्या कोणाचं पूजन करणं असं चंचलत्व त्याच्या पूजनामध्ये राहील आणि अनित्य भाव त्याच्या ठिकाणी फार असेल. संसाराच्या ठिकाणी आत्यंतिक भाव अशा व्यक्तीच्या ठिकाणी असेल तर तामस पूजक जो आहे तो त्याच्यापाशी विवेक अजिबात नसेल. मूढग्राहेण आत्मनेयत पीडया क्रियते तपहा परस्य उत्सादनार्थं वा. म्हणजे दुसऱ्याला पीडा देण्यासाठी दुसऱ्याच्या विनाशासाठी अविवेकपूर्ण निश्चय करून आपल्या आत्म्याला किंवा दुसऱ्याच्या आत्म्याला पीडा देतच तो तप करेल असं तामस तुजक जो आहे त्याच्याबद्दल सांगितलं. हे सर्व भगवंतांनी अशा करता सांगितलं की पूजन करत असताना देखील आपण पूजन करतोय एवढ्या भावनेवर राहून आपल्या हातून महत् कृत्य होत आहे असं वाटण्याची शक्यता असते. पण आपलं पूजन सात्विक आहे की राजस आहे की तामस आहे हे पूजकाला कदाचित कळत नाही. म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने विचारलेला जो प्रश्न आहे की शास्त्रविधी सोडून जो भजन करतो त्याची निष्ठा कशी असते, सात्विक की राजस की तामस. शास्त्रीय पद्धतीने जर पूजन करायचं झालं तर मग प्रश्न नाही, सात्विक पद्धतीनेच तो करेल. पण श्रद्धा तर आहे आणि अशास्त्रविहितम असं पूजन करतो आहे. म्हणून पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम हा विषय पाहत असताना आणि त्याच्या अंतर्गत पूजन हा विषय पाहत असताना ते पूजन शास्त्रसंमत व्हावं असं वाटणं कोणालाही अतिशय स्वाभाविक आहे. पूजन करणाऱ्याची जी वृत्ती असते ती वृत्ती प्रसंगी वेगळीवेगळी असू शकते. ती वृत्ती सात्विक असेल अथवा राजस असेल अथवा तामस असेल. एकदा असं झालं की गोंदवल्याला दुपारी 12 सुमार असेल आणि वैशाखाचं ऊन होतं. काही कारणाने महाराज कुबेर घेऊन खडत होते. महाराजांकडे येणारे जे भक्त होते त्यांना महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही बसा निजारा काम करून येतो. म्हणून गोंदवलेकर महाराज खणत होते कुदळीनी. तर बराच वेळ महाराज येत नाहीयेत आणि त्यांचं काम चाललेलं आहे हे पाहून तिथे असणारे वामनराव ज्ञानेश्वरी होते त्यांना ते सतत ज्ञानेश्वरीची पारायणं करायचे म्हणून त्यांना वामनराव ज्ञानेश्वरी असं म्हणत असत. तर ते चोवून करायला लागले आणि उठून गेले आणि पाहतात तर उन्हामध्ये महाराज उघडे आणि काम करतायत खंत आहेत. तर ते भाजप आत गेले, त्यांनी छत्री आणली आणि महाराजांच्या डोक्यावर छत्री धरली. वामनराव ज्ञानेश्वरींनी महाराजांच्या डोक्यावर छत्री धरली. तिथे विश्वनाथ म्हणून अजून एक साधक होता. बाकीचे तर नुसते बसलेलेच होते की महाराज महाराजांचं काम करतात आता काय करणार, त्यांना जे करायचं ते करू देत अशा पद्धतीने. पण वामनराव ज्ञानेश्वरी मात्र छत्री धरून उभे राहिले आणि विश्वनाथ होता थोड्या वेळाने तो चिडबिड करून उठला आणि तिरुमिरीत गेला आणि महाराजांना म्हणाला की आम्ही इथे असताना तुम्हाला काय करायचं ते आम्हाला सांगा ना, तुम्ही कशाला करताय. म्हणून महाराजांच्या हातून कुदळ हिसकावून घेतली आणि कसा किती खड्डा खणायचा काय करायचं म्हणून स्वतःच काम करायला लागला. थोड्या वेळाने विश्वनाथनी काम केल्यानंतर सगळेच आत आले आणि महाराज म्हणाले की वामनराव ज्ञानेश्वरी सतत जरी ज्ञानेश्वरी वाचत असले तरी देखील माझ्या डोक्यावर छत्री धरण्याएवढंच त्यांचं ज्ञान होतं. आणि विश्वनाथला मात्र मी काम करतो हे सहन झालं नाही. त्यांनी येऊन कुदळ हिसकावून घेऊन स्वतः खणायला सुरुवात केली. जो पूजक असतो त्या पूजकाचा भाव त्याची जी वृत्ती असते ती वृत्ती वेगळीवेगळी असू शकते आणि कित्येक लोक नुसते बसून होते आपण काय करणार आता महाराज करतायत तर करत अशा भावाने. म्हणून सात्विक राजस आणि तामस अशा प्रकारचे पूजक हे नेहमीच जगामध्ये राहणार. चैतन्य महाप्रभू तरुणपणी गुरुगृही राहत असताना न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहित होते. आणि त्यांचा एक मित्र होता सहाध्यायी रघुनाथ पंडित, तर तोही योगायोगाने न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहित होता. पण एकमेकांना माहीत नव्हतं की दोघं लिहित आहेत. शिक्षण त्यांचं चाललेलं होतं पण ग्रंथ लिखाणही चाललेलं होतं. चैतन्य महाप्रभूंना तरुणपणी निमाई असं म्हणत असत. एके दिवशी गंगा नावेने ओलांडून चैतन्य महाप्रभू आणि रघुनाथ पंडित दोघांनी जात असताना रघुनाथ पंडितांनी चैतन्य महाप्रभूंना विचारलं की माझ्या कानावर असं आलं की तू न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहितोयस. तो ग्रंथ बरोबरच असल्यामुळे लगेच चैतन्य महाप्रभूंनी निमाईंनी तो ग्रंथ उघडला आणि वाचून दाखवायला सुरुवात केली. थोडस काहीतरी गंगा ओलांडेपर्यंत काही वाचून दाखवावं म्हणून ते वाचून दाखवायला लागले. थोड्या वेळाने त्यांनी मान वर करून पाहिलं तर रघुनाथ पंडितांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तेव्हा निमाईंनी असं तिला काही होते का, तू तुझ्या डोळ्यात अश्रू कशा करता असं विचारलं. तेव्हा रघुनाथ पंडित असं म्हणाले की मी देखील न्यायशास्त्रावर एक ग्रंथ लिहितोय पण तुझा ग्रंथ ऐकत असताना माझ्या असं लक्षात येतं की माझ्या ग्रंथाला कोणी विचारणार नाही, माझा ग्रंथ तुझ्या ग्रंथापुढे काहीच नाही असं मला वाटतं, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणाले की अरे मित्र प्रेमापुढे या ग्रंथाचं काय असं म्हणून त्यांनी तो ग्रंथ गंगेत टाकून दिला. तो ग्रंथ काय होता हे कोणाला कधी समजलंच नाही आणि रघुनाथ पंडितांनी लिहिलेला दिधीती ग्रंथ पुढे प्रकाशित झाला. न्यायशास्त्राच्या अभ्यासकांना हा ग्रंथ अभ्यासावा लागतो. पण पूजक जर फलत्यागपूर्वक पूजा करत असेल, सात्विक पूजकाचं जे लक्षण सांगितलेलं आहे श्रद्धया परया तत्तम तपस त्रिविधम नरैहि अफलाकांक्षीभिहि युक्तैहि सात्विकं परिचक्षते, जर तो युक्त असेल, समाहित चित्त असेल, ब्रह्मभावनेमध्ये असेल, तसंच फळाच्या इच्छेच्या बाबत प्रेरित नसेल आणि श्रद्धा त्याच्या ठिकाणी असेल, तर निमाई पुढे चैतन्य महाप्रभू झाले आणि रघुनाथ हे पंडित म्हणून ओळखले जाऊ लागले. फरक पडून जातो. सुरुवातीला दृष्टिकोनामध्ये एक सरळ रेषा आणि त्याच्या अगदीच छोटा कोन करून असलेली दुसरी एक काढलेली रेषा या दोन्हीही जवळपास सरळ सुरुवातीला वाटतात, एकसारख्या वाटतात किंवा एकच रेष ओढलेली आहे असं वाटतं. पण त्या जर अमर्याद अशा लांबवल्या तर दोघांमध्ये फार अंतर आहे असं लक्षात येतं. राजस तप जे आहे किंवा राजस पूजन जे आहे, तर त्या पूजनाची इच्छा नेहमीच सत्कार व्हावा, मान व्हावा, पुरस्कार मिळावा, आपण पूजार्ह व्हावं अशी राहते. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. विश्वामित्र हे क्षत्रिय होते, चक्रवर्ती सम्राट होते, राजा होते आणि राजर्षी असताना त्यांनी राज्याचा देखील त्याग केला, खूप मोठी साधना केली. पुराणांतरी फार वर्णन आहेत की 1000 वर्ष लोह काष्ठ भक्षण करून विश्वामित्रांनी साधना केली. म्हणजे काय आपल्याला कळत नाही, लोह काष्ठ भक्षण म्हणजे काय, पण फार तीव्र साधना विश्वामित्रांनी केली, खूप मोठा अधिकार त्यांनी प्राप्त केला. प्रतिसृष्टी निर्माण विश्वामित्रांनी केली. गायत्री मंत्र विश्वामित्र उद्गाठे आहेत खूप मोठा विश्वामित्रांचा अधिकार झाला आणि एवढा मोठा अधिकार प्राप्त झाल्यानंतर विश्वामित्र अस्वस्थ होते की त्याच काळात असलेले दुसरे एक श्रेष्ठ मुनी वसिष्ठ त्यांना सर्वजण ब्रह्मर्षी असं म्हणत असत आणि विश्वामित्र एवढे मोठे झाले तरी राजर्षीच म्हणत असत. विश्वामित्रांनी असा छंद घेतला की आपण देखील ब्रह्मर्षीच आहोत, आपल्याला राजर्षी म्हणायचं कारण काय, आपण पूर्वी राजा होतो. पण लोक तशा प्रकारे उपाधी देईनात त्यांना, तर त्यांनी असा आग्रह धरला की वसिष्ठांनी माझा अधिकार मान्य करून मला ब्रह्मर्षी म्हणावं. पण वसिष्ठ ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. असं म्हणतात की विश्वामित्रांनी त्या रागापोटी वसिष्ठांचे 1000 पुत्र मारले. याही पौराणिक कथा आहेत. 1000 पुत्र ही कदाचित शिष्य मारले असतील, कारण शिष्याला देखील पुत्र म्हणण्याचा प्रघात आहे. पण पुत्र मारले अशी हकीकत आहे. तरी देखील वसिष्ठ त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. एकदा असं झालं की वसिष्ठांनाच मारण्यासाठी, म्हणजे मत्सराग्नी किती टोकापर्यंत जाऊन पोचतो, आपल्याला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत या मत्सरापोटी रागापोटी वसिष्ठांनाच मारण्याकरता म्हणून विश्वामित्र गुपचूप रात्रीच्या वेळेला वसिष्ठांच्या आश्रमामध्ये आले. तेव्हा पौर्णिमेची रात्र होती. अतिशय सुखद उत्तम असं चांदणं पडलेलं होतं. शरद ऋतू हाच काळ, अत्यंत निरभ्र आकाश आणि उत्तम चांदणं असं या काळाचं वैशिष्ट्य असतं. आणि वसिष्ठ आणि अरुंधती त्या चांदण्यामध्ये अत्यंत प्रसन्न चित्तानी बसलेले होते. तेव्हा अरुंधती वसिष्ठांना म्हणते की किती सुंदर चांदणं पडलेलं आहे. तेव्हा वसिष्ठ म्हणतात की हे चांदणं म्हणजे विश्वामित्राच्या तपासारखं आहे, इतकं सुंदर आहे. विश्वामित्र ऐकत असतात, एक मोठा धोंडा घेऊन उभे असतात की वसिष्ठांच्या डोक्यात घालायचा, मारायचं. आणि ते ऐकत असतात की विश्वामित्रांच्या साधनेसारखं, तपासारखं असं चांदणं स्वच्छ सुंदर पडलेलं आहे. मी तेव्हा अरुंधती म्हणते की इथं तुम्ही असं म्हणता आणि साधकांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही. तेव्हा वसिष्ठ जे म्हणाले ते फार मननीय आहे. ते असं म्हणाले की वसिष्ठ ब्रह्मर्षीच आहेत, पण ते पूर्वी क्षत्रिय होते, क्षत्रिय कुळात जन्माला आलेले होते. त्यांनी राज्यविस्तार फार मोठा केलेला होता आणि मोठं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर देखील स्पर्धेची भावना विश्वामित्रांच्या ठिकाणी तशीच राहिली. ही जी स्पर्धेची भावना आहे ती स्पर्धेची भावना ब्रह्मभावाच्या आडवी येते, ब्रह्मभावाला ती अडवते. असं असल्यामुळे इतकं सुंदर तप विश्वामित्रांचं असून देखील ते ब्रह्मवृत्ती सदा सर्व काळ धारण करू शकत नाहीत ही त्यांच्या ठिकाणी अडचण आहे. म्हणून मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नाही. खरं म्हणजे ते ब्रह्मर्षी म्हणायला तेच योग्य आहेत, माझ्यापेक्षा देखील ते श्रेष्ठ आहेत. पण त्यांच्या ठिकाणी असणारी श्रद्धा त्यांना वारंवार वैर प्राप्त वैराला निमंत्रण देते. त्यांच्या ठिकाणी असणारी जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा ब्रह्मभावाच्या आडवी येते. म्हणून मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणत नाही. विश्वामित्रांनी वसिष्ठांचं ते उत्तर अरुंधतीला दिलेलं माग उभरवून ऐकलं आणि त्यांनी तो धोंडा टाकून दिला आणि विश्वामित्रां वसिष्ठांना लोकांगणी केले. वशिष्ठ देखील आश्चर्यचकित झाले असतील, पण त्यांच्या लक्षात आलं की विश्वामित्र येऊन वंदन करत आहेत, जे शस्त्रांनी होऊ शकत नव्हतं, मुलांना मारून होऊ शकत नव्हतं, धमकावून होऊ शकत नव्हतं, त्यांचा आश्रम दंडा त्यांनी जाळला तरी देखील होऊ शकत नव्हतं, अशी गोष्ट वशिष्ठ मोठ्या प्रसन्नतेने म्हणाले की ब्रह्मर्षी उठा आणि विश्वामित्रांना त्यावेळेला त्यांनी ब्रह्मर्षी असं संबोधन दिलं. सत्कार मान पूजार्थे तपो दंभेन चैवयत. सत्कार मान पूजा व्हावी म्हणून दंभानी जे तप आचरलं जातं ते तप हे राजस तप म्हणूनच ओळखलं जात. तामस तप देखील असतं. तामस तपाची व्यक्ती दुसऱ्यावर आपल्या स्वतःच्या मनोजयाने दुसऱ्याच्या मनावर नियंत्रण मिळवू इच्छिते. आपण स्वतः असं सामर्थ्य मिळवू इच्छिते की आपल्यामुळं आपल्या संकल्पामुळं आपण कोणाचंही वाईट करू शकू किंवा आपल्याला हवं ते करू शकू आणि चांगल्या चांगल्या साधकांच्या ठिकाणी देखील हा भाव दुसऱ्यावर नियंत्रण मिळवण्याचा स्वतःच्या मनोबलाने असू शकतो आणि जेव्हा असा भाव असतो तेव्हा तो अविवेकच असतो. अज्ञानात जमा होण्याचीच गोष्ट असते. ते तामस तपच असतं. आणि नरेंद्रांच्या बाबत आश्चर्य वाटेल तुम्हाला, विवेकानंदांच्या बाबत असं घडलं. त्या काळात अर्थात बंगालमध्ये ज्याला ब्लॅक मॅजिक असं म्हणतात, प्लॅनचेट असं म्हणतात, अशा प्रकारची विद्या फार भरभराटीला आलेली होती. खूप जण त्याचा अभ्यास करायचे, आपल्या सामर्थ्याने दुसऱ्याच्या मनावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न. त्यामुळे कदाचित बीजभावाने विवेकानंदांच्या ठिकाणी त्यावेळेचे नरेंद्र अशा प्रकारचं आकर्षण असूही शकेल अशा विद्येचं. आणि नरेंद्रांचं ध्यान अतिशय उत्तम होत असे, त्यांना समाधी अवस्था देखील प्राप्त होत असे, पण आपलं ध्यान उत्तम होत आहे याची एक बाह्य परीक्षा घेण्याची त्यांना इच्छा देखील असे असा एक कालखंड त्यांच्या जीवनामध्ये होता. त्यावेळेला काळूराम म्हणून एक रामकृष्णांकडे त्यांचा शिष्य येत असे. तो अतिशय साधा होता, एक प्रकारे गावंढ म्हणू अशा प्रकारचा होता. तसंच तो देवभय होता. विवेकानंद देव नाहीत अशा मताचे सुरुवातीला होते. त्याकरता रामकृष्णांना देखील ते दूषणा ठेवत असत. तर काळूराम फार देवभक्त होता. अत्यंत श्रद्धेने पूजन करायचं, बरेच देव आणि एका खोलीमध्ये त्यांनी देव मांडलेले होते. लाल वस्त्र टाकून त्याच्यावर देव ठेवून काळूराम पूजा करत होता, पूजेमध्ये निमग्न झालेला होता. आणि विवेकानंदांना नरेंद्राला माहित होतं की काळूराम अशा प्रकारची पूजन करत आहे. नरेंद्रांना अशा कोणत्याही गोष्टी भोळ्या भावाने केल्या की त्रास वाटत असे, अशी एक मनोवृत्ती त्यांची त्या काळात होती. एवढेच नव्हे तर रामकृष्णांची देखील खूप श्रद्धा असेल तर त्यांना त्रास वाटायचा, अविश्वास वाटायचा. उदाहरणार्थ कालीशी बोलतात, अविश्वास वाटायचा. काली यांना सांगते की असं कर आणि हे करतात, याच्याबद्दल अविश्वास वाटायचा. अनेकदा नरेंद्र रामकृष्णांना म्हणाले की तुमचा हा भ्रम आहे. अगदी शेवटपर्यंत हे त्यांचं चाललेलं होतं. त्यामुळे काळूराम तर एवढा तरुण मनुष्य आणि अशा प्रकारच्या पूजेत तासन तास घालवते आहे हे नरेंद्रांना नको वाटत होतं. आणि नरेंद्र ध्यानाला बसलेले होते आणि ध्यानामध्ये अत्यंत अमूल्य अवस्था प्राप्त झाल्यानंतर, समाधी सदृश अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मनातून काळूरामला संदेश द्यावेत अशी सुरुवात केली की काळू उठ, बास झाली तुझी पूजा, उठ ते देव सगळे गोळा कर आणि गंगेत टाकून ये, अशा प्रकारचे शब्द मनातल्या मनात नरेंद्र बोलायला लागले. इकडे नरेंद्र उत्तम ध्यान आणि अशा प्रकारचा प्रयोग करत होते आणि तिकडे काळूराम अत्यंत श्रद्धेने पूजन करत होता. पूजन करता करता काळूरामला असं वाटलं की आपलं पूजन झालं, आपल्याला भाव प्राप्त झाला आहे, देव सगळे गोळा करावेत आणि गंगेत टाकून यावेत. म्हणून काळूरामने ते सगळे देव गोळा केले, बाळाची कडी उघडली आणि गंगेकडे जायला लागला. रामकृष्ण ओसरीवर उभे होते, त्यांनी पाहिलं की लाल वस्त्रामध्ये देव गोळा करून काळूराम गंगेच्या दिशेने चाललेला आहे. त्यांनी हात मारली की काळू थांबवलं, काय करतोयस? तर त्यांनी ते देव दाखवले, कुठे चाललास? त्यांना उत्तर देता येईना, एकदम भानावर आला. आणि क्षणात रामकृष्णांच्या लक्षात आलं, रामकृष्ण म्हणाले की नरेंद्र कुठे आहे? नरेंद्र पलीकडे ध्यानाला बसलेला होता, तिथे जाऊन त्यांनी उठवलं. ते म्हणाले, ध्यानाचा असा उपयोग करतोस, याच्याकरता तुला ध्यान शिकवलं, आजपासून तुझी ध्यानाची किल्ली मी काढून घेतोय, असं म्हणाले. तू तळमळशील, तुला चांगलं ध्यान लागणार नाही इथून पुढे. तू जेव्हा देह ठेवशील त्याच्या आधी 3 दिवस परत तुला हे ध्यान प्राप्त होईल, तोपर्यंत तू तळमळशील, तू गैरवापर करतोयस, ध्यान याकरता नाहीये. आणि खरंच विवेकानंदांचं जे ध्यान, विवेकानंद जगभर प्रसिद्ध झाले त्यांच्या व्याख्यानांनी, त्यांची ध्यान योगावरची प्रवचनं गाजली. पण त्यांना हा सल होता की ध्यानाचा उत्कट अनुभव तेव्हा जो आपल्याला मिळत होता तो आज सगळ्यात परत मिळालेला नाही, असं त्यांचा तिथून पुढचा सगळा काळ गेला. आणि देह ठेवायच्या आधी 3 दिवस खरंच त्यांना तितकंच प्रगाढ आणि उत्कृष्ट ध्यान प्राप्त झालं. आणि त्यांना आठवण झाली की रामकृष्ण म्हणालेले होते की तुला हे ध्यान देह ठेवायच्या आधी 3 दिवस मिळेल, तोपर्यंत ही किल्ली मी काढून घेतली. आणि फार उत्तम ध्यान त्यांचं चाललेलं असताना भगिनी निवेदिता आणि ब्रह्मानंद त्यांना कोणत्या तरी आश्रमाच्या व्यवस्थेविषयी विचारायला आले, तेव्हा ते म्हणाले की आता मला किंवा कोणत्याही गोष्टीत ओढू नका, आता मला जे मिळालं ते मी गमावू इच्छित नाही, आता तुमचं तुम्ही बघून घ्या, म्हणाले. 3 दिवस विवेकानंद अतिशय उत्कृष्ट अशा ध्यान सुखात रममान झाले आणि त्यांनी देह ठेवला देखील खूप लवकर, वयाच्या किती 41 वर्षी विवेकानंद गेले. फार जीवन मिळालं नाही, त्याच्या अगदी शेवटी शेवटी त्यांना परत हे इतकं उत्कृष्ट ध्यान प्राप्त झालं. मी ही कुठल्याही तांत्रिकाची गोष्ट सांगत नाहीये, तर एका अत्यंत चांगल्या परमार्थी व्यक्तीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. तर तांत्रिक काय करत असेल, आपल्या केंद्रात येणारा एक तरुण मुलगा कसं काय जायला लागला कोण जाणे, एका तांत्रिकाकडे जायला लागला. कालांतराने त्याच्या वडिलांनी मला येऊन सांगितलं, त्या तांत्रिकाने अत्यंत मध्यमवर्गीय अशा त्या कुटुंबाला साधारणपणे 80,000 रुपयाला तोपर्यंत उभारलेलं होतं. त्याच्या गळ्यात ताईत दिला होता, हातात एक गंडा दिला होता, अजून काही वस्तू दिल्या होत्या, दोहऱ्यात ठेव म्हटलं, पुस्तकात ठेव म्हटलं, कपाटात ठेव म्हटलं, अंगारा दिला, पासबुकात अशी ठेव म्हटलं. कसं जायला लागलास, कशाकरता जायला लागलास? आणि नंतर नंतर तो फोन करून बोलवायचाच त्याला आणि त्याला जायला लागायचं, असं व्हायचं. मी म्हणलं, तुला बाहेर पडायचं का याच्यातून? परत त्याच्याकडे जाणार नसलास तर बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे तू याच्यातून सुटत नाहीस, तू ते दे मला, काय जे तुझ्यापाशी आहे ते मला दे. त्या सगळ्या वस्तू मी घेतल्या आणि इथं नदीत टाकून दिल्या. म्हणलं, सुटलास, चल आता परत जाऊ नको म्हणजे झालं. तुला तू घाबरू नको, तुला काही होणार नाही, काय व्हायचं ते मला होऊन देत, पण त्याच्याकडे परत जाऊ नकोस. आपल्या पूजनाने दुसऱ्याला त्रास होण्याची व्यवस्था पैसे घेऊन करणं हे तामसी पूजेचं लक्षण आहे. मूढग्राहेण आत्मनो यत् पीडया क्रियते तपहा परस्योत्साधनार्थं वा तत् तामसम उदारतम. तामस तपाबद्दल मी फार बोलू नाही शकणार, कारण मला स्वतःला विशेष माहिती नाहीये, तांत्रिकांबद्दल काही माहिती नाहीये. सर्वसाधारणपणाने हे जे सात्विक तप आहे, श्रद्धया परया तप्तम तफलाकांक्षीभी युक्तही आणि तामस तप, याच्याबद्दल खरंच आपल्याला फारशी माहीत नसते. अति सात्विक तपाबद्दल आणि अति तामस अशा तपाबद्दल आपण खूप अनभिज्ञ आहोत, कारण फळच नाही हे आपल्याला कळतच नाही. अर्जुन काय म्हणत होता, अर्जुन म्हणत होता की असं राज्य घेऊन करू काय की जिथे मुलं मेलेली आहेत, भाऊ मेलेले आहेत, भावांच्या समोर राजा होण्यात मजा आहे, भाऊ मेले तर राजा होण्यात मजा काय, नातेवाईक नाही त्यांनी राजा होण्यात मजा काय, ओळखीचे कोणीच ओळखीचं नाही आणि तुम्ही मोठे आहात याच्यात मजा काय, ओळखीचे तसेच राहावेत आणि तुम्ही मोठे होण्यात मजा आहे, असंच अर्जुनाला वाटत होत. फळ काय मला, असं राज्य घेऊन मला फळ काय मिळणार आहे, असंच अर्जुन विचारत होता की नाही. आणि भगवंत असं म्हणत होते की फळाची गोष्ट दे सोडून कर्म कर. सात्विक कर्ता जो असतो, सात्विक पूजक जो असतो, आणि अर्जुन म्हणत होता की मला फळ नाही याच्यातून काही मिळत आहे, तुमच्यापाशी काही असेल पण ते पाहायला सुद्धा लोक पाहिजेत की नाही, कोणाचा राजा होणार, खूप मोठा संहार झाला राजा होण्यात तरी अर्थ काय. मुल्ला नसीरुद्दीन अधार्मिक होता असं मी ऐकलंय त्याच्या एका गोष्टीत, आणि धर्माच्या बाबत तो टीका देखील करत असे. एकदा मुल्ला पाण्यात पडला आणि पोहता येत नसल्यामुळे बुडायला लागला, वाहून जायला लागला, कोणी कडवेला वाचवण्यासाठी म्हणून नव्हतं, आपण मरतोय अशी भावना झाल्यावर मुल्ला असं म्हणायला लागला की मी फार चुकलो, मी देवाला नावं ठेवली, धर्माला नावं ठेवली, देवा तू जर असशील तर मला खरोखर वाचव, मी तुझी पूजा करेन, मी धर्मग्रंथ वाचेन, असं मुल्ला म्हणायला लागला, मनात मुल्लाच्या यायला लागलं, प्रार्थना करायला लागला. आणि अशी प्रार्थना करता करता पण त्याच्या हाताला एक फांदी आली झाडाची, किनाऱ्यावरून येणाऱ्या झाडाची एक फांदी मुलांनी पकडली आणि पाहिलं की एवढ्या मोठ्या पुरात खरंच आपण सुरक्षित राहिलो, आपण वाचलो अशी खात्री झाल्यानंतर मुला म्हणायला लागला की हे देवा तू यावची तसबी घेऊ नकोस माझ्या करता. तसं मला, मी एवढा धार्मिक नाहीये, मला त्याची आवश्यकता वाटत नाहीये, तेवढ्यात थांबी तुटली अशी तर मुला व्हायला लागला. तेव्हा मुला म्हणाला की तू असा कसा, तुला साधी चेष्टाही कळत नाही. चेष्टेने मी म्हटलं तरी तुला कळत नाही, राजस राजस तप करणारा जो आहे तर तो सतत फळाकरता तप करणारा असा राहतो. तप करणारे आहेत त्याच्या योग्यतेचे गुरुही मिळत राहतात, शिष्याच्या योग्यतेचेच गुरु नेहमी मिळतात. जर असं झालं असतं तर फार बरं झालं असतं की पूजक पूजकाचं वर्णन केलं, पण ते ज्याची पूजा करणार ते जर सगळे सात्विकच असते तर प्रश्नच मिटला आता, पण तसं होताना दिसत नाही. प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीला आपल्यासारखा गुरु भेटतो, ही गंमतच आहे. जर तुम्हाला भरभराट पाहिजे असेल तर यंत्र विकणारे गुरु भेटतात, माणकं विकणारे गुरु भेटतात, खडे विकणारे गुरु भेटतात. तुम्हाला भरभराटच पाहिजे असतील तर तसे तसे गुरु आहेतच. तुम्हाला मंत्र सांगतात, हा मंत्र म्हणा तुम्हाला काही बघा चार दिवसात कसा फरक पडतोय. आणि त्यांचाही उद्देश तुमच्यासारखाच असतो. तुम्हाला जशी भरभराटीचा उद्देश असतो तसं त्याही गुरूंचा उद्देश स्वतःच्या भरभराटीचाच असतो. आपल्यासारखे तुम्हाला गमत म्हणून सांगतो की माझ्याकडे पूर्वी एक वर्षभर ते गृहस्थ आले, हिऱ्यांचे व्यापारी होते आणि मुंबईला राहायचे, पावसला गेले. तिथं ते सगळं पाहिलं, स्वरूपानंदांची समाधी पाहिली, खूपच आकृष्ट झाले त्या समाधी शांती. मग देसायांच्या तिथं पाहिलं आणि त्यांनी पाहिलं की स्वरूपानंद देसायांच्या घरी राहिले आणि तेवढी भरभराट देसायांच्या घरी, लक्ष्मी पाणी भरते. तिथं त्यांनी चौकशी केली आणि इथं आले. कोणीतरी सांगितलं की पुण्यात असे असे आहेत आणि मला म्हणाले की मी तुमचा देसाई व्हायला तयार आहे. मी तुमचा देसाई होतो म्हणाले. मी म्हणलं म्हणजे काय? ते म्हणाले कल्पना करा की जर देसायांनी स्वरूपानंदांना 100 दिलं असेल तर स्वरूपानंदांमुळे देसायांना 10,000 तक मिळालं. मी म्हणलं कसं झाले? ते सुरुवातीपासून जमीनदार सावकार असे होते, फार फार मोठे होते त्या भागातले. त्यांचाही भाव असा आहे की स्वरूपानंदांची आपल्यावर कृपा आहे, आपली सगळी भरभराट आहे ती त्यांच्या कृपेने आहे. पण ते उत्तम उद्योग व्यवसाय करतात, जागरूक आहेत. आणि माझ्यामुळे तुमचा कुठलाही, तुम्ही मला 100 दिल्यावर 10,000 रुपयात असा फायदा होण्याची कोणतीही शक्यता नाही. तुम्ही आपलं येत जा इथं, तुम्हाला जर आवड असेल तर येत जा. तरी देखील ते आले. कालांतराने येण्याचं बंद झाले. रजोगुणी व्यक्ती देखील त्याच्या सारखा गुरु शोधत असते. रजोगुणी गुरु देखील सुरुवातीच्या काळात तर परमार्थ सगळेच बोलतात. कदाचित वस्त्रांमुळे असेल, कदाचित भाषेमुळे असेल, कदाचित वातावरणामुळे असेल. गुरुला योग्य असंच वातावरण असतं आणि गुरुच असतात त्या तऱ्हेने ते. पण मग नंतर एक काही ना काही सुरू होतं, कसली ना कसली तरी विक्री सुरू होते, लोकांच्या कल्याणाकरता औषधं सुरू होतात. त्यांच्या उपदेशापेक्षा देखील प्रचंड इंडस्ट्रीज एक तयार होते. म्हणजे मंदिराच्या रूपाने दुकानच थाटली जातात. कारण सुरुवात कशी झाली हे महत्वाचं आहे. सुरुवातीला बीज रूपाने काय होतं? बीज रूपाने जर तसं असेल तर पुढे पुढे तशी प्रगती होते माणसाची. त्याची इच्छा जी आत बीज रूपाने असते ती यश मिळायला लागल्यानंतर तशीच बाहेर पडते आणि तेच करायला लागतो. साधकांनी ज्याला देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा, अशा प्रकारच्या तुकाराम महाराजांच्या बाण्याप्रमाणे जर साधना करायची असेल तर गुरूंकडे देखील सावधपणाने पाहणं गरजेचं आहे. गुरु आहेत तर ते आहेतच, कित्येकांचे ते गुरु असतील, पण आपल्या मनोभावाप्रमाणे आपल्याकरता हे गुरु आहेत की नाही हे आपणच जाणून घ्यायचं. स्वामीजी सांगायचे की दासबोधात लिहिलेत लक्षणं, ज्ञानेश्वरीत लिहिलेत लक्षणं, जरा पहा लावून आणि मग गुरु करा असं म्हणत असत. मध्यंतरी मी कोणाचं तरी ऐकलं की ते गुरु पुण्यामध्ये चार दिवस होते तर चारही दिवस सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दर एक तासांनी कुठेतरी पाद्यपूजेला जात होते. मग जिथे 9 ला जात होते आणि 10 ला मधला प्रवासाचा वेळ गृहित नाही धरला त्यामुळे ज्याला 10 वाजता येतं सांगितलं तिथं 10:30 ला गेले. मग ज्याला 11 ला येतं सांगितलं तर तिथं 12 ला गेले. असं करत करत रात्री 12 पर्यंत हा कार्यक्रम असा 4 दिवस चाललेला होता. या काय पाद्यपूजा आहेत? मी गुरुंवर टीका करतोय असं धरू नका. मी आपण सगळे याबाबत सुशिक्षित होऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ज्याचं काय जे चालायचंय ते चालो आणि त्यांच्याकडे कोण जे जात असतील ते जावत. पण कुठेतरी काहीतरी प्रमाण पाहिजे की नाही? आणि पूजा करणं किंवा पाद्यपूजा करणं म्हणजेच भक्ती करणं. त्यांना बोलवायला लागतं, त्यांची पूजा करायला लागते म्हणजे वर्षाचा आपलाही कार्यक्रम झाला, त्यांचाही झाला. असे शिष्यच अशा गुरुंना बोलवू शकतात. ज्याला रोज बस तू बसो तू किती बसतोस ते पाहतो आणि मग काय ते सांगतो असं जर सांगतील तर हे अजून कोणाच्या तरी शोधात तुम्हाला सोडून देतील. असं असल्यामुळं गुरु देखील प्रत्येक प्रकारच्या सात्विक राजस आणि तामस पूजकाला त्या त्या तऱ्हेचे गुरु भेटतात. एवढेच नव्हे तर गुरु नसलेले देखील राजस लोक अशा प्रकारचे उद्योग करायला सुरुवात करतात. परमार्थ म्हणून बदनामही झालेला आहे. चांगल्या साधकांना तर फार जपण्याची गरज आहे. कारण चांगल्या साधका साधनेपोटी किंवा साधक वर्गामध्ये असणाऱ्या त्यांच्या एकूण प्रतिमेपोटी त्यांच्यावर देखील खूप प्रेमाचा वर्षाव होतो. मनाचं सांगता येत नाही. मन जोपर्यंत हाताला लागलेलं नाही तोपर्यंत, कारण एकदा सुरुवात झाली लोकांकडून घेणं ही देखील एक विचित्र नशा आहे आणि त्याचं काहीच वाटेनासं होण्याची शक्यता असते. नंतर नंतर आपण त्याला योग्य आहोत असं वाटण्याची शक्यता असते. असं असल्यामुळे हा हे जे देव द्विजय गुरु प्राज्ञ पूजनम हा विषय मुद्दाम आपण ज्यांच्या समोर बोलतो आहोत त्यांना एका उत्तम अशा परमार्थाचं सर्वांगीण दर्शन घडावं म्हणून मी उपस्थित केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या तर विलक्षण आहे त्याच्यावरच्या. मला सांगायचं असं की पूजन देखील शास्त्र विहित असावं आणि पूजार्ह व्यक्ती देखील पूजनाला योग्य असावी. योग्य ती निस्पृहता त्याच्या ठिकाणी असावी. कोणी करतो आहे म्हणून वारंवार पाद्यपूजेला जाणं देखील योग्य नाही. किंवा अति आदर सत्कार स्वीकारणं हे अयोग्य आहे कारण तो त्यांचा भाग झाला. आपलं मन कसं यात ठेवलं या सगळ्या गोष्टीला? नाथांनी एक चिरंजीव पद म्हणून लिहिलेलं आहे, काय एक प्रकरण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की अतिशय उत्तम सत्वशील वाणीचा चांगला प्रभाव असणारा उत्तम आचाराचा वेदशास्त्र संपन्न असा खूप चांगला साधक की ज्याला लोक मोठा संत समजायला लागले आणि मग विविध उपचार त्याच्याकरता करायला लागले आणि तोही त्यांना आशीर्वाद द्यायला लागला, तोही मोठ्या सहर्ष ते स्वीकारायला लागला आणि लोकांना असं वाटायला लागलं की हा याच्यामध्ये रमून राहिलेला आहे आणि मग कोणी त्याच्याकडे येईन असं झालं, अशी अशी असा शेवट केला. म्हणून ज्याला चिरंजीव पद प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये त्या विश्वामित्रांचा साथ नको, असं कुठेतरी असणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःची साधक दशा सांभाळण्यासाठी. म्हणून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्गवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरम तप इच्छते. काल कुठेतरी एका ठिकाणी बोलताना मी असं म्हटलं, हा हा तुमच्याकरता नाही तर मी स्वगत बोलतो आहे माझ्याकरता, की मला या विषयाचं खरंच खूप भान ठेवण्याची आवश्यकता आहे आणि माझी अशी इच्छा आहे असं काल मी म्हटलं की आमचं जीवन मानवीच राहो, मानवी मर्यादामध्ये राहो, त्याच्यात अधिकाधिक विकसित होण्याचा आम्ही निरंतर प्रयत्न करत राहो. स्वामीजींनी सांगितलेलं कार्य कार्य म्हणून करताना मी गुरु असो आणि आहे पण सदैव गुरु म्हणून मी न फिरो, त्या भावात मी सदैव न फिरो. मी काल असं म्हटलं की तो जोडी कसा असतो, तिथं बसला की तो सगळं घालून बसतो पण घरी नाही तसा राहत, बाजारात नाही तसा जात, तसे इथं बसल्यानंतर मी आहे पण एरवी मी तुमचा मित्र असू शकतो, भाऊ असू शकतो, सुहृद असू शकतो, असं सदैव वागण्याची बुद्धी मला असो माझ्यापासून ही कदापि न जावो. कारण या पूजनम याचा एका बाजूने जसा अर्थ आहे तसा दुसऱ्या बाजूने जो अर्थ आहे तशा प्रकारचा सात्विक गुरु देखील असण्याची गरज आहे ना. आपण जर स्वामीजींनी मला गुरु म्हणून नेमलेलं आहे तर मी आहे पण आता मला त्या तऱ्हेने देखील राहण्याची आवश्यकता आहे असं काल मी एका ठिकाणी बोललो. ज्ञानेश्वर महाराजांनी या सात्विक राजस आणि तामस याचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात सात्विकाचं वर्णन ते करतात की जे त्रिविध तप तुला सांगितलं म्हणजे शारीर वाङ्मय आणि मानस हे त्रिविध तप मी जे तुला सांगितलं त्याची करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ, हे तप पूर्ण श्रद्धेने आणि फळ सांडून जो करतो ती पुरतिया सत्वशुद्धी, पूर्ण सत्वशुद्धी होण्यासाठी पुरतिया पूर्ण सत्वशुद्धी राहण्यासाठी आचरजे आस्तिक्य बुद्धी सतत श्रद्धा त्याच्या ठिकाणी असावी आणि होय भावानी परमात्म्याकडे त्यांनी पाहावं तरी तयातेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणते असं असेल तेव्हा त्याला सात्विक असं म्हटलं जातं. तर रजोगुणाच्या बाबत ते असं म्हणतात तपस्थापने लागी दुजेपण मांडूनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया, महत्वाच्या पर्वतावर बसावं असं त्याला वाटतं. त्याला असं वाटतं की आपण सतत महत्वाचे असले पाहिजेत, आपण नसू तर कसं काय होईल असं त्याला वाटतं. जिथं कुठं असेल तिथं महत्व आपल्याला देखील थोडं बहुत तर असलंच पाहिजे असं जेव्हा वाटायला सुरुवात होते. त्रिभुवनींची या सन्माना न वचावे थाया आना धुळेची या आसना भोजना लागी. जेवायला बसायचं असेल तर धुरेची आसना पाहिजे, अग्रमानाने भोजन मला पाहिजे म्हणजे सर्वात महत्वाचं तिथं जे आसन आहे तिथं मी असलं पाहिजे. मी एका कार्यालयात जेवायला गेलो होतो तर तिथं मला आणून बसवणाऱ्यांना मी म्हटलं की अलीकडे मला असं समजलंय की जे चांदीचं ताट असतं ते माझ्याकरता असतं. कृपा करून मी तुम्हाला सांगतो की हे नका करू. कार्यालयात जरी ताटं असली तरी मला सर्वांच्या सारख्या साध्या ताटातच जेवायला आवडेल. मला हे त्या वेळी नाही सांगता येत. विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा. विश्वानी स्तोत्र आपलं गाणं गावं यासाठी आपण पात्र होण्याकरता विश्वे आपलिया यात्रा करावी यावे. सगळ्या विश्वानी माझ्याकडं यात्रा करायला यावं असं त्याला वाटतं. या माझ्याकडं किती 11 मंगळवार या होईल तुमचं काय व्हायचं ते माझ्याकडे यात्रेला या. लोकांची या विविधा पूजा आश्रय न धरावया दुजा. लोकांनी पूजा करण्यासाठी माझ्याखेरीज कोणाचा आश्रय धरू नये. भोग भोगावे ओजा महत्वाची या आणि आपल्याला सर्व भोग अर्पण करावेत. अंग बोल माखुनी तपे. पूर्वी केलेल्या साधनेचा आव असा आणतो की अंग आणि बोल हे सगळं भरून गेलेलं आहे या तपानी जणू याचं. पण त्याला उपमा फार वाईट दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. विकावया आपण ते अंगहीन पडपे जिया तरी. कुरूप स्त्री वेश्या आपल्या स्वतःला विकण्यासाठी जसा प्रयत्न करते तसं तप पूर्वी केलेलं लोकांना महत्व वाटावं आपलं म्हणून सारखं समोर ठेवतो असं म्हणतात. हे असं धन मानी आस वाढवणी तपकीचं साय असं. धनाच्या ठिकाणी आस ठेवून तप करणं. मानाच्या ठिकाणी आस ठेवून तप करणं. ऐ तेच तप राजस बोली जे गा. त्या तपाला राजस असं म्हणतात. आणि तामस तपाबद्दल काय सांगायचं त्याच्याबद्दल फार कमी माहिती आपल्याला आहे आणि न मिळालेलीच बरी. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवीजे शरीरा वैरीयाचे. मूर्खपणाचा वारा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण असं सामर्थ्य मिळवावं की माझ्या सामर्थ्याने दुसऱ्याचा नाश होईल मलाच वेळ लागायची पाळी येईल असं कसं सामर्थ्य कोणा व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होईल. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेवीजे शरीरा वैरी याचे. आणि असं सामर्थ्य शरीरात येण्यासाठी शरीर जणू आपलं वैरी असावं इतकं स्वतःच्या शरीरालाच पहिल्याच चालतो असं सामर्थ्य येण्यासाठी. आणि पुष्कळ वर्णन केलंय की पंचांगी मध्ये शरीर भाजून घेतो उलटा तांगून धुरी घेतो वगैरे वगैरे. हे काही मिळवण्यासाठी असं कदाचित करायला लागत असेल. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अंग भारे सुटायला धोंडा. स्वतःच्याच अंगभारांनी वजनानी जसा धोंडा सुटावा. आपण फुटोनी होय खंड खंडा. तो खाली पडत पडत आपण स्वतः जसा खंड खंड फुटत जातो. का आड झाली ते रगडा करी जायचा. आणि जे आडवे येतात त्यालाही जसा रगडा करत जातो तसा हा तामस तप करणारा स्वतःचं आणि दुसऱ्याचं नुकसान करत करत जीवन जगतो असं ते म्हणतात. आपल्याला हे सगळं आशा करता की आपला बीजभाव सुधारून घ्यावा याकरता हे निरूपण आहे. याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी असं सगळं लिहिलेलं आहे. आपण सात्विक करता व्हावं सात्विक पूजक व्हावं हाच याच्यातला संदेश आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईश. ఆశావాస్యం ఇదం సర్వం యత్కించ జగత్యాం జగత్ తేన త్యక్తేన భుంజీతాః మా బృధక్కస్య స్విద్ధనం. ఓం శాంతి శాంతి శాంతి.